नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर इथं आयोजित पोलीस आणि गुप्तवार्ता संघटनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पोलीस दल आणि सुरक्षेसंबंधीच्या विविध बाबींवर विचार मांडले तसंच काही सूचना केल्या. पंतप्रधान मोदी 3 दिवसीय अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत आज सलग दुसऱ्या दिवशीही सहभागी झाले आहेत. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी आव्हानांवर उहापोह करण्यात येत आहे. भारताच्या विकासात अडथळा आणणाऱ्या बाबी, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि तस्करी, देशांतर्गत नक्षलवादाचं आव्हान या विषयांचा समावेश आहे. या परिषदेला 200 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज या परिषदेचा समारोप होत आहे. नागालँड राज्याचा आज 62वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. 1963 मध्ये नागालँड देशातली 16वं राज्य बनलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागालँडला स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्थापना दिनानिमित्त नागालँड इथं हॉर्नबिल उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. फसवणूक करून धर्मांतर करण्याच्या विरोधात राजस्थान सरकारनं विधानसभेत दि राजस्थान प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्वर्जन ऑफ रिलीजन बिल 2024 सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात वंचित कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तूंना मोठी मागणी होती. या कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री 5.85 कोटी एवढी झाली. या व्यापार मेळ्यात महाराष्ट्रासह 18 राज्यातील कारागिरांच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. भारतीय वंशाचे काश पटेल यांची अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन एफबीआयच्या प्रमुख पदावर नियुक्ती झाली आहे. अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक जय भट्टाचार्य यांना अमेरिकेच्या आरोग्य संघटना आणि वित्तपोषण संस्था तसंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संचालक पदावर नियुक्त केलं आहे. आज जागतिक एड्स दिन पाळला जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली इंदौर इथं देवी अहिल्या विद्यापीठात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सही रास्ते पर चले ही यावर्षीच्या एड्स दिनाची संकल्पना आहे. 2030 पर्यंत एचआयव्ही एड्सच्या निर्मूलनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. फेंगल चक्रीवादळाच्या परिणामामुळे पुद्दुचेरी इथं गेल्या 24 तासात 48 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कृष्णानगर भागात पाणी साचल्यामुळे सैन्य दलाच्या जवानांनी रहिवाशांना या भागातून बाहेर काढलं. हवामान विभागानं आज तामिळनाडूसाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशातील किनारी भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसनी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तसंच महाराष्ट्रातही बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्याला ईसापूर धरणातून रब्बी हंगामासाठी 3 पाणीपाळ्या तर उन्हाळी हंगामात 4 पाणीपाळ्या देण्याच्या नियोजनाला पाटबंधारे विभागानं मान्यता दिली. ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत ईसापूर डावा कालवा आणि ईसापूर उजवा कालवा आणि त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल असं विभागानं कळवलं आहे. लातूर जिल्हा कृषी विभागाकडून परवा 3 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय सीताफळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर जिल्हा क्रीडा संकुल इथं हा महोत्सव साजरा केला जाणार असून या सीताफळ महोत्सवात जिल्ह्यात उपलब्ध विविध प्रजातीची सीताफळं शेतकऱ्यांमार्फत विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा आज पंतप्रधान एकादश संघासोबत कॅनबेरा इथं सराव सामना सुरू आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पंतप्रधान एकादश संघानं 7 बाद 200 धावा केल्या होत्या. हर्षित राणानं 4 तर प्रसिद्ध कृष्णानं 1 बळी टिपला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.